प्रथम साज कर जिन सब से सार उपाया ब्रह्मा विष्णु महेश साज कुदरत दा खेल रचाए बनाया सिंध पर्वत मेदनी बिन थम्मा गगन रहाया सिरजे दानो देवते तिन अंदर बाद रचाया तै ही दुर्गा साज कै दैता दा नास कराया तैथो ही बल राम लै नाल बाणा दह सरकाया तैथो ही बल कृष्ण लै कस केसी पकड़ गिराया बड़े बड़े मुन देवते कई जुगतनी तन ताया किनी तेरा अंत ना पाया साधु सतयुग बीतया अदसीली त्रेता आया नची कल सरोसरी कल नारद डौरू आया अभमान उतारन देवतिया मैं खासुर सुंभ उपाया जीत लय तिन देवते तिहो लोकी राज कमाया वड्डा वीर अखाए कै सिर उपर छत्र फिराया दिता इंद्र निकाल कै तिन गिर कैलाश टिकाया डर कै हथो दानवी तले अंदर त्रास बधाया पास दुर्गा दे इंद्र आया
वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। परम सत्कार सम्मान योग गुरु रूप खालसा सात संगत जीओ साहिबे कमाल साहिबे जमाल पीरान पीर मीरान मीर सर्वरे कायनात कुल आलम दे सुल्तान राजान राज पानान पान देवान देव उपमा महान दे समृत साहिब तन तन श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज जी दी पावन पवित्र हजूरी विखे विराजमान होके आप जी ने अमृत बाणी हर हर तेरी सुन सुन होवै परम गत मेरी जलन बुझी शीतल होए मनुआ सतगुर का दर्शन पाए जियो माज महला पनवा। अमृत बाणी दे अमृत रूप शब्द कीर्तन गुरु के प्यारे साजे निवाजे प्रसिद्ध कीर्तनिया पासों श्रवण कीता है। तन तन श्री गुरु गोबिंद सिंह साहिब जी महाराज दशमेश पिता गरीब निवास जी दी पवित्र बाणी महान रचना वार श्री भगौती जी की दा विचार आप संगतां दे हुक्म मुताबिक कल तो आरंभ होया। पहली पौड़ी विच दशमेश पिता अमृत दे दातार जी ने अपने इष्ट अपने आराध दे अपने अकाल पुरख वाहिगुरु जी दी आराधना करदिया होया नौ गुरु साहिबाना नू उस अकाल पुरख वाहिगुरु जी दा रूप वर्णन कीता है। फिर उस अकाल पुरख वाहिगुरु जी दी सहायता दी याचना करदिया होया श्री भगौती जी सहाय शब्द कह के नाल ही श्री गुरु नानक देव जी महाराज ते धर्म रक्षक जगत रक्षक श्री गुरु तेग बहादुर साहिब महाराज जी नू उना दा रूप वर्णन करदिया होया उना दी सब थावां विच सहायता लई बेनती कीती है। सब थाई होए सहाय दा एहो ही भाव समझ गोचरा हुंदा है क्योंकि परमेश्वर दे रूप दे संबंध विच पुरातन धर्म पुस्तकां ने जो विचार दिता है वो एहो ही है कि धरती दा अंत ते उदों आ जांदा है जदों सागर आ जावे। जिथे पानी आ जांदा है समुंदर आ जांदा है उथे कुछ इलाकियां दी मुल्कां दी देशां दी धरती समाप्त हो जांदी है। पर आकाश जिधर भी जाइए जिथे भी रहिए जिथे भी वसीए जदों उतां नूं देखीदा तां उस विच सितारे चिल मिलांदे नजर आंदे ने और दिन भी उहदी नील धारा अखां दे सामने विखाई देंदी। इसे तरह जिस तरह आकाश परिपूर्ण है सब थावां विच मौजूद है इसे ही तरह जिथो हो वन्ये जाए तिथाऊ मौजूद सोए गौड़ी की वार महला पंजवां दूजी वार। मैं जिथो तुरदा हां जिथे तुरदा हां जिथे भी तुर के पहुंचदा हां तू उथे ही मौजूद है तेरे तू कोई भी थां खाली नहीं तू सब थावां विच मौजूद है। जे फर्क है ते मेरी अख दी नजर विच फर्क हो सकदा है क्योंकि तेरे जलवों से कोई शिकायत नहीं मेरी आंखों ने धोखा दिया है मुझे। तेरा ते जलवा सब थावां विच है कई बारी मेरी अखां मैनू धोखा दे जांदियां ने बहुती बारी ए शीशे मनुख दियां ए सुंदर सुहावनी अखां धोखा ही देंदियां हन क्योंकि ए असलियत नू समझण तों असमर्थ रहिंदियां ने असलियत नू नहीं देखदियां। ज्यादा इस पासे ना जांदियां होयां सिर्फ इतनी बेनती करनी चाहांगा गुरु अर्जन देव जी महाराज कहंदे ने तू सब थावां विच मौजूद है। पुरातन धर्म पुस्तकां ने भी मिसाल दे के समझाया सी आकाश और सर्वगत स्नित्ता जिवें आकाश सब थावां ते है इवें ही मेरा नित ब्रह्म पार ब्रह्म भी सब थावां विच मौजूद है। हां गुरु परमेश्वर जी कहंदे ने तू असंख नावां वाला है असंख थावां वाला है इसे करके असंख लोग ही तेरी आराधना करदे ने भावें ओ पूरा जोर लगाने दी कोशिश करदे ने ना तेरे नावां नू पूरा जान सकदे ने ना तेरे पूरे थावां नू ही पहचान सकदे हन। अज दे विज्ञानियां ने साइंसदानां ने सिर्फ धरती दे एक हिस्से दी तलाश ही कीती है। धरती दा चौथा हिस्सा जिस नूं गुरु साहिबां ने पवित्र बाणी अंदर कई बारी वासह कोट पंचासा दे नाम नाल मुखातिब कीता है जो तांबे दी धरती है जिथे कोई मनुख नहीं रहिंदा जिथे किसे पशु दा निवास नहीं जिथे कोई पंछी भी उडारी नहीं मार सकदा जिथे सिर्फ सप ही सप रहिंदे ने। उस धरती दी अजे तक किसे भी स्याने आदमी नू जां किसे भी हुक्मरान नू कोई सूझ नहीं प्राप्त हो सकी, वरना अंग्रेजा ने सारी दुनिया ते राज कीता है, उस धरती ते भी जरूर अपना झंडा लहरा देंदे, पर उहदी सूझ उहदी खबर अजे किसे नू प्राप्त ही नहीं हो सकी। इसलिए ना तेरे नावां नू कोई जानदा है, ना कोई तेरे थावां दी ही पहचान कर सकदा है। तो इउं गुरु परमेश्वर सर्व व्यापक है, ताइए ते ओ सब थावां विच सहायता कर सकते ने। असी ते इस दी वार तो बाहर भी किसे दी सहायता नहीं कर सकते, ना साडा हाथ ही पहुंच सकता है। पर धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज कहंदे ने, ओ भारी पुजावां वाला है, एवें खाली लंबियां लंबियां बाहां वाला नहीं, एवें ओदियां लंबियां बाहां नहीं, जे ओ आजान बाहो साहान साहो है तां ओदियां बाहां विच भारी बल भी है, भारी समर्था भी है, खंडां ब्रह्मांडां तक ओदियां बाहां ते बाहां दा बल पहुंचदा है। ताइयो ता मैनू सिर्फ ओदियां बाहां ते ही भरोसा है। भारी पुजान को भारी परोसो, दसम ग्रंथ। तो इंज गुरु तेग बहादुर साहिब महाराज जी दी सब थावां विच सहायता दी मंग करके अपने विचार दा आरंभ करन लगे ने। ते आरंभक विचार दे अंदर जो शब्द कह रहे ने उना दी असी सारिया मिलके विचार करनी जी।
पौड़ी खंडा प्रथम साज कै,
खंडा प्रथम साज कै, सिख दा जन्म खंडे दी धार विचों होया, इसलिए खंडा ओदा आधार है, खंडा ओदी जिंदगी है, खंडा ओदा आसरा है, खंडा ओदी महानता है, ते खंडे दा आसरा ही ओनू हमेशा लई प्राप्त हुंदा है। पर इथे गुरु गोबिंद सिंह जी महाराज उसे विचारधारा दी व्याख्या करन लगे ने। खंडा जो संप्रदायक भाई मनी सिंह जी, बाबा दीप सिंह जी दे पैरोकार टकसाली दमदमी टकसाली अमृतसर दी टकसाल दे विद्वाना ने जो अर्थ कीते ने, ते जो अर्थ महान कोश दे करता भाई कान सिंह जी नाभा ने महान कोश विच कीता है, कहंदे ने ओ महाशक्ति आद शक्ति खंडा प्रथम साज कै, जिन सब सहसार उपाया। असी श्री जप साहिब विच भी इस विचार नूं पढ़दे ते सुणदे हां। जदों सिद्धा ने गुरु जी ते सवाल कीता सी, संसार किवें होया, संसार किवें बणिया, इहदी बनावट किस प्रकार होई है, तां गुरु जी ने जवाब विच कहा सी, एका माई जुगत व्याई तीन चेले परवान, एक संसारी एक भंडारी एक लाए दीवान, जिव तिस भावै तिवै चलावै, जिव होवै फुरमान, ओह वेखै ओना नदर न आवै, बहुता एहो विडान। ते फिर इस शक्ति दी रचना करन वाले नू आदेश तिस है, आदेश आद अनिल अनाद अनाहत जोग जोग एको वेश। जप साहिब खंडा प्रथम साज कै, महाशक्ति माया आसद जी दी वार दी पहली पौड़ी दी ही मानो दशमेश पिता जी व्याख्या कर रहे ने। उथे भी ये विचार आया है, आपी ने आप साजियो, आपी ने रचियो नाओ, दुई कुदरत साजी है, कर आसन डिठो चाओ, दाता करता आप तू, तुस देव है करहे पसाओ, तू जानोई सब सह दे लैसह, जिंद कवाओ कर आसन डिठो चाओ, वार आसा महला पहला। प्रथम दर्थ है पहला, सब तू पहला उस अकाल पुरख वाहिगुरु ने खंडा खंडन वाली टुकड़े टुकड़े करन वाली जो आद शक्ति है महा माया ताकी है छाया, उस संबंध विच वर्णन कर रहे ने। अकाल पुरख वाहिगुरु जी ने अपने तो सब तो पहला माया दी रचना कीती। संसार दी रचना दे संबंध विच विचारवाना दे वख वख कुछ ख्याल ने, क्योंकि ईसाई धर्म दे बानी हजरत ईसा दे विचार जो बाइबल विच मिलदे ने, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर इस्लाम हजरत मुहम्मद साहब नू जो कुरान मजीद इलाही पैगाम प्राप्त होया है, उदे मुताबिक तकरीबन इको विचार मिलती है कि सब तो पहला खुदावंद करीम ने बाबा आदम नू पैदा कीता, उदा मन बहलान लई अम्मा हवा नू फिर साजिया, ते इना दोना तो सारे संसार दा वजूद कायम होया। दोना धर्म पुस्तकां इस विचार नाल भी सहमत ने कि अकाल पुरख वाहिगुरु ने छिया दिना विच सारी संसार दी रचना कीती है। कुरान मजीद विच ए विचार मिलदा है कि जेड़े फरिश्ते ने ओ नूरी हैं, ओ खुदा दे नूर तो पैदा हुए ने। इसे करके इस्लाम विच फरिश्तियां दी जिन्हां नूं असीं देवते कह सकदे हां विश अहमियत अते महानता समझी जांदी है। जिवें शैतान है, जिन है, प्रेत आदिक ने, भूत आदिक ने, इस्लाम कुरान मजीद दी विचार मुताबिक मंद है कि ए सारे अग तों पैदा कीते गए ने, ताईं तां ए चीजां अग लगांदियां ने, जलांदियां ने, तपांदियां हन, मनुखां नूं दुख भी देंदियां हन। ते फिर बाकी जितनी रचना है जिन्हां विच आदम भी है, मनुख भी है, ये सारे मिट्टी तों पैदा कीते गए ने, ये सारे खाकी हन, खाक तों इन्हां दी रचना कीती गई है, ये सारे खाक तों बनाए गए ने। तो इसलई एक विचार इन्हां धर्म पुस्तकां दे अंदर मिलदा है। दूसरे पासे भागवत पुराण ये मनदा है कि सब तों पहला परमेश्वर ने पानी दी रचना कीती और उहदे विच एक अंडा सुटिया जो सोने वांग चमकदा सी, फिर उहदे दो टुकड़े कर दिते, उहदे विचों एक धरती बन गई, एक आसमान बन गया, प्याला खो श्री वाह। पर पुराणा दे विचार मुताबिक विष्णु पुराण मुताबिक भगवान विष्णु संसार दी रचना दा करता है, शिव पुराण मुताबिक भगवान शिव संसार दी रचना करन वाला मन्या गया है, भगवती पुराण मुताबिक देवी नू संसार दी रचना करन वाली मन्या गया है। पर गुरु परमेश्वर गुरु नानक देव जी महाराज ने अपनी पवित्र बाणी अंदर थां थां ते इस विचार दी व्याख्या कीती है, कदों होई सृष्टि, कद किस तरह इस दी रचना कीती गई, ए ते मालक खुद जानदा है, पर इस दी रचना करन वाला ओ इको आपे आप ही है, प्याला खो श्री वाह। क्योंकि ओहो ही इस संसार दा करता है, ओहो ही इस संसार दा हरता नाश करन वाला है। श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने भी संसार दी रचना ते परले दे संबंध विच बहुत सुंदर विचार थां थां ते वर्णन कीते ने। श्री चौपी साहिब अंदर असी रोज पढ़दे हां, जब उद करख करा करतारा परजा तरत तब देहे अपारा, जदों उस अकाल पुरख वाहिगुरु ने लंबा श्वास लीता तां ए सारी रचना वजूद विच आ गई, ए सारा संसार होंद विच आया। जब आकर्ख करत हो कब हूं, तुम मैं मिलत देहे तर सब हूं, चौपी साहिब दसम ग्रंथ। ते जिस वेले वो अपने श्वास नू वापस खिच देने ते ए सारी रचना समाप्त हो जांदी है, यानी जे तू सांस लैंदा है ते इस रचना नू भी सांस प्राप्त हुंदे ने, क्योंकि ए मनुख भी ओदे हुक्म विच ही श्वास लैंदा है। ताइयें ते जितने ओ सांस किसे मनुख नू देंदा है उतने ही सांस मनुख लै सकदा है। ਉਹਦੇ ਤੋਂ ਵੱਧ ਮਨੁੱਖ ਆਪਣੇ ਕਿਤਨੇ ਵੀ ਯਤਨ ਕਰੇ ਕਦੇ ਸਾਸ ਵੱਧਦੇ ਨਹੀਂ ਤੇ ਜੇ ਕੋਈ ਘਟਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਵੀ ਕਰੇ ਤੇ ਉਹ ਸਵਾਸ ਘਟਦੇ ਵੀ ਨਹੀਂ ਕਿਉਂਕਿ ਮਾਰ ਹੈ ਰੱਖ ਹੈ ਏਕੋ ਆਪ ਮਾਨੁਖ ਕਹਿ ਕਿਸ ਨਾਹੀ ਹਾਥ ਗੌੜੀ ਸੁਖਮਨੀ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ ਉਹ ਮਾਰਦਾ ਵੀ ਆਪ ਏ ਰੱਖਦਾ ਵੀ ਆਪ ਏ ਜੀਵਨ ਵੀ ਉਹਦੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਹੈ ਤੇ ਮੌਤ ਵੀ ਉਹਦੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਹੈ ਇਸੇ ਕਰਕੇ ਤੁਦ ਹੀ ਕੀ ਆ ਜੰਮਣ ਮਰਨਾ ਗੁਰ ਤੇ ਸਮਝ ਪੜੀ ਕਿਆ ਡਰਨਾ ਤੂੰ ਦਿਆਲ ਦਇਆ ਕਰ ਦੇਖੇ ਦੁੱਖ ਦਰਦ ਸਰੀਰ ਹੋ ਜਾਈ ਹੈ ਮਾਰੂ ਸੋਲ ਹੈ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਫਿਰ ਜਿਨ ਤੁਮ ਭੇਜੇ ਤਿਨਹਿ ਬੁਲਾਏ ਸੁਖ ਸਹਿਜ ਸੇ ਤੀ ਘਰ ਆਓ ਤਨਾਸਰੀ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ ਜਿਹੜਾ ਭੇਜਦਾ ਉਹ ਵਾਪਸ ਵੀ ਬੁਲਾਉਂਦਾ ਜਦੋਂ ਵਾਪਸ ਬੁਲਾ ਲਵੇ ਫਿਰ ਉਹਦੇ ਹੁਕਮ ਅੱਗੇ ਸਿਰ ਝੁਕਾ ਕੇ ਤੁਰਨਾ ਹੀ ਪੈਂਦਾ ਉਹਦੇ ਸਾਹਮਣੇ ਉਸ ਦੇ ਹੁਕਮ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੋਈ ਮਨੁੱਖ ਬਹਾਨਾ ਨਹੀਂ ਬਣਾ ਸਕਦਾ ਯਤਨ ਕਿਸੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਕੰਮ ਨਹੀਂ ਆਉਂਦੇ ਹਰ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਤੁਰਨਾ ਹੀ ਪੈਂਦਾ ਹੈ ਨਾਂਗੇ ਆਮਨ ਨਾਂਗੇ ਜਾਣਾ ਕੋਈ ਨਾ ਰਹੇ ਹੈ ਰਾਜਾ ਰਾਣਾ ਭੈਰੋ ਕਬੀਰ ਜੀ ਨੰਗੇ ਪੈਰੀ ਮਨੁੱਖ ਆਇਆ ਨੰਗੇ ਪੈਰੀ ਤੁਰ ਜਾਵੇਗਾ ਇਸ ਲਈ ਤੂੰ ਸਾਸ ਲੈਂਦਾ ਹੈ ਤੇ ਇਸ ਰਚਨਾ ਨੂੰ ਸਾਂਸ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਜਦੋਂ ਤੂੰ ਆਪਣੇ ਸਾਂਸ ਨੂੰ ਰੋਕ ਲੈਂਦਾ ਹੈ ਸਾਰਿਆਂ ਦੇ ਸਾਸ ਗੁੰਮ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ ਸਾਰੀ ਮਨੁੱਖਤਾ ਦੇ ਸਵਾਸ ਸਮਾਪਤ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ ਖਤਮ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ ਇਸ ਵਾਸਤੇ ਉਹ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਵਾਹਿਗੁਰੂ ਇਸ ਸੰਸਾਰ ਦੀ ਰਚਨਾ ਕਰਨ ਵਾਲਾ ਹੈ ਤੇ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਤੋਂ ਹੀ ਪ੍ਰਥਮੇ ਓਅੰਕਾਰ ਧੁਨ ਕਹਾ ਸੋ ਧੁਨ ਪੂਰ ਜਗਤ ਮੋ ਰਹਾ ਦਸਮ ਗ੍ਰੰਥ ਜਦੋਂ ਉਹਨੇ ਓਅੰਕਾਰ ਸ਼ਬਦ ਕਿਹਾ ਤਾਂ ਇਹ ਸਾਰਾ ਸੰਸਾਰ ਵਜੂਦ ਵਿੱਚ ਆਇਆ ਉਹਨੂੰ ਇਸ ਰਚਨਾ ਕਰਨ ਲੱਗਿਆ ਕੋਈ ਦੇਰ ਨਾ ਲੱਗੀ ਕੀਤਾ ਪਸਾਓ ਏਕੋ ਕਵਾਓ ਤਿਸ ਤੇ ਹੋਏ ਲੱਖ ਦਰਿਆਓ ਜਪ ਸਾਹਿਬ ਤੋ ਹਜ਼ੂਰ ਦਸ਼ਮੇਸ਼ ਪਿਤਾ ਜੀ ਇਸ ਵਾਰ ਦੀ ਦੂਸਰੀ ਪੌੜੀ ਦੇ ਆਰੰਭ ਵਿੱਚ ਉਸ ਵਿਚਾਰ ਨੂੰ ਵਰਣਨ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਏਕਾ ਮਾਈ ਜੁਗਤ ਵਿਆਈ ਤਿੰਨ ਚੇਲੇ ਪਰਵਾਨ ਕਿਉਂਕਿ ਵਿਦਵਾਨ ਇਹ ਮੰਨਦੇ ਨੇ ਕਿ ਸਾਰਾ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਮੂਲ ਮੰਤਰ ਦੀ ਵਿਆਖਿਆ ਹੈ ਸਾਰਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਗੁਰਦਾਸ ਜੀ ਦੀ ਰਚਨਾ ਭਾਈ ਨੰਦ ਲਾਲ ਜੀ ਦੀ ਰਚਨਾ ਦਸਮ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਰਚਨਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਵਿਚਾਰਾਂ ਦੀ ਪ੍ਰੋੜਤਾ ਕਰਦੀ ਏ ਵਿਆਖਿਆ ਕਰਦੀ ਏ ਵਿਸਥਾਰ ਨਾਲ ਸਾਨੂੰ ਸਮਝਾਉਂਦੀ ਏ ਇਸ ਵਾਸਤੇ ਹਜ਼ੂਰ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਖੰਡਾ ਪ੍ਰਥਮੈ ਸਾਜ ਕੈ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਉਹ ਖੰਡਾ ਟੁਕੜੇ ਕਰਨ ਵਾਲੀ ਦਵੈਤ ਪੈਦਾ ਕਰਨ ਵਾਲੀ ਮਹਾਮਾਇਆ ਆਦਿ ਸ਼ਕਤੀ ਨੂੰ ਪੈਦਾ ਕਰਕੇ ਜਿਸ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਵਾਹਿਗੁਰੂ ਨੇ ਸਾਰੇ ਸੰਸਾਰ ਨੂੰ ਉਤਪੰਨ ਕੀਤਾ ਹੈ ਸਾਰੀ ਰਚਨਾ ਨੂੰ ਸੰਸਾਰ ਨੂੰ ਉਸਨੇ ਉਤਪੰਨ ਕੀਤਾ ਹੈ ਰਚਿਆ ਹੈ ਤੇ ਫਿਰ ਦੇਖਦਾ ਹੈ ਘਰ ਘਰ ਵੇਖੈ ਸਿਰਜਣਹਾਰ ਨਾਨਕ ਸੱਚੇ ਕੀ ਸਾਚੀ ਕਾਰ ਜਪ ਸਾਹਿਬ
ਬ੍ਰਹਮਾ ਵਿਸ਼ਨ ਮਹੇਸ਼ ਸਾਜ ਕੁਦਰਤੀ ਦਾ ਖੇਲ ਚਾਏ ਬਣਾਇਆ
ਕੁਝ ਆਰੀਅਨ ਵਿਦਵਾਨਾਂ ਨੇ ਇਹ ਇੱਕ ਅੰਦਾਜ਼ਾ ਵੀ ਲਿਖਾਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਸੀ ਸ਼ਾਇਦ 1928 ਵਿੱਚ ਕਿ ਇਸ ਦੁਨੀਆਂ ਨੂੰ ਇਸ ਰਚਨਾ ਨੂੰ 1,96,53,00,000 ਸਾਲ ਹੋ ਚੁੱਕੇ ਨੇ ਇਹ ਰਚਨਾ ਵਜੂਦ ਵਿੱਚ ਆਇਆਂ ਨੂੰ ਦੂਸਰੇ ਪਾਸੇ ਈਸਾਈਆਂ ਨੇ ਵੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਉਹਨਾਂ ਨੇ ਵੀ ਦੌੜ ਲਗਾਈ ਕਿ ਉਹ ਇਹਨਾਂ ਆਰੀਆ ਸਮਾਜੀਆਂ ਵਿਦਵਾਨਾਂ ਤੋਂ ਪਿੱਛੇ ਨਾ ਰਹਿ ਜਾਣ ਉਹਨਾਂ ਦਾ ਖਿਆਲ ਏ ਹਜ਼ਰਤ ਈਸਾ ਜੀ ਤੋਂ 404 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਸੰਸਾਰ ਦੀ ਰਚਨਾ ਪਿਤਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਨੇ ਕੀਤੀ ਏ ਪਰ ਗੁਰਮਤ ਇਸ ਨੂੰ ਅਨਾਦੀ ਪ੍ਰਵਾਹ ਸਮਝਦੀ ਏ ਗੁਰੂ ਸਾਹਿਬਾਂ ਨੇ ਬਾਣੀ ਅੰਦਰ ਵਿਚਾਰ ਦਿੱਤਾ ਹੈ کہ ایک عرب دی بات نہیں عربد نربد تندو کارا ترن نہ گگنا حکم اپارا نہ دن رین نہ چند نہ سورج سن سماد لگائیں دا مارو سول ہے محلہ پہلا. اس لیے اس دی کوئی گنتی گرمت نے گرو صاحب جی نے اپنی بانی اندر نہیں مننی. ہاں کچھ لوگ اپنی سیانپ دا پرگٹاو ضرور کردے نے پر گرمت نے کیا ہے جدوں وہ رچنا کردا ہے کدوں اس نے کیتی کتنا سما ہو گیا ہے اے تے اوہ ہی جاندا ہے اوہ ہی سمجھدا ہے. تاں اس اکال پرخ واہگرو نے کی کیتا برہما منوکھ دے شریر بنان والا کہ تے برمے کاڑت کڑی ہے روپ رنگ کے ویس جب صاحب ایک برہما ہی نہیں انگنت برہمے کیونکہ اس اکال پرخ واہگرو نے انگنت برہمیاں دی سادنا کیتی ہے. اگے جا کے دشمیش پتا جی خود دسم گرنتھ وچ اس دی ویاخیا کرنگے. سہنسر مکھن کو برہما پیکھا تو نہ تمرو انت بشیکھا. دسم گرنتھ صرف چار منہ والا نہیں ہزاراں منہ والا بھی برہما ہے. اینا برہمیاں تو وڈا برہما ہے اینا برہمیاں دا سردار برہما ہے. پر ہزاراں مکھاں والا برہما بھی تیرا انت نہیں جان سکتا کیونکہ تو بے انت ہے. اس پربھو نے پھر مایا تو آد شکتی تو برہما جو جیواں دی کاڑت کردا ہے شریر بناندا ہے پھر بشن جسنو وشنو کر کے کہا گیا ہے جو سنسار دے جیواں نو روزی دیندا ہے رزق دیندا ہے مگر اپنے آپ نہیں مالک دے حکم مطابق پار برہم پرمیشور دے حکم مطابق. ایک مہا وشنو ہے ایک بشن ہے. ایتھے مہا وشن نہیں ویاخیا کیتی خالی بشن کہا ہے کیونکہ پرمیشور دے انگنت ناواں وچوں مہا بشن اس دا ایک وشیش ہور نام ہے. تے کہندے نے بھگوان وشنو جی نے اینی اس مہا وشنو دی آرادھنا کیتی اتنا سمرن کیتا اینا تیان لگایا تے مانوے کے وچے کی چھا لے لئی کیونکہ وشنو دا ستو گنی سباب ہے. ستو گنی منوکھ ہور پامیں کچھ بھی نہ چاہے او وڈیائی ضرور چاہندا ہے او مان ضرور چاہندا ہے او دی خواہش ہوندی ہے ہور کچھ نہیں تے اونوں وڈیائی پراپت ہو جاوے اونوں مان ملے ستکار ملے. اس لیے اینا لمبیرا سما تپ کر کے جدو مہا وشنو پربھو نے حکم کیتا کی چاہندے ہو تے کہن لگے جی لوگ مینوں تہاڈے وانگ مان دین تہاڈے وانگ سنمان کرن اس لئی انہاں دا نام وشن کر کے کیا. بہتے لوگ وشنو دی پوجا وشنو دی اپاشنا وشنو دے دھیان وچ ہی اُل جاندے نے پر دشمیش پتا جی کہندے نے انہاں دی رچنا کرن والا کوئی ہور ہے. بیٹا پاویں کتنے گنا والا ہووے بیٹی پاویں کتنے گنا دی خان ہووے پر دیکھن والا کہے گا اے دا پتا تے ماتا بھی کوئی مہان ہووے گا انہاں وچ کتنے گن ہون گے. گرو گرمت نے اسے نراکار دی مہانتا نو پروان کیتا ہے جنہیں برہما دی سادھنا کیتی ہے جنہیں وشنو دی سادھنا کیتی ہے. بچتر ناٹک دسم گرنتھ وچ پچھے ورنن کر آئے نے مہادیو اچوت کہوایو وشن آپ ہی کو ٹھہرایو برہما آپ پار برہم بکھانا پرب کو پرب نہ کن ہوں جانا. دسم گرن یہ تے سارے اپنے اپنے پکھا وچ ہی ہلد گئے ہے پربھو تیری شکتی پراپت کر کے اے آپ ہی پربھو بن بیٹھے اے آپ ہی مہان بن بیٹھے اے اپنی اپنی پوجا اپنی اپنی وڈیائی وچ ہی ہلد گئے اور تیرا انہاں نے تیاہ کر دیتا پیالا کھو سریوا تیرے وچار تو او دور چلے گئے. اس لیے حضور فرماندے نے بشن جو روزی دیندا ہے تیرے حکم مطابق ساریاں جیواں نو رزق دیندا ہے. ایسے کر کے گرو صاحباں نے تھاں تھاں تے حکم کیتا ہے داتیاں دے پچھے نہ دوڑ اینا داتیاں دے اوپر جیڑا وڈا داتار ہے اونوں سمجھ تے کہو توں داتا داتار تیرا دتا کھاونا. سوٹ کی وار محلہ چوتھا جس نے وشنو دی ساجنا کیتی ہے مہیش مہان ایشور یعنی شنکر شنکر شیوا کیونکہ اس نو ਸਾਰਿਆਂ ਦੇਵਤਿਆਂ ਤੋਂ ਮਹਾਨਤਾ ਦਿੱਤੀ ਹੈ। ਜਿਹੜਾ ਸੰਘਾਰ ਕਰਦਾ, ਜਿਹੜਾ ਨਾਸ਼ ਕਰਦਾ ਸਾਰੇ ਸੰਸਾਰ ਦੀ ਨਾਸ਼ ਦਾ ਨਾਸ਼ ਕਰਨ ਵਾਲਾ ਜੋ ਤੀਸਰਾ ਦੇਵਤਾ ਹੈ, ਉਸ ਨੂੰ ਸ਼ਿਵਾ ਕਰਕੇ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੇ ਕਹਿ ਰਹੇ ਨੇ ਮਹੇਸ਼ ਸਾਜ, ਸ਼ਿਵਜੀ ਨੂੰ ਸਾਜ ਕੇ, ਬ੍ਰਹਮਾ ਨੂੰ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਨੂੰ, ਸ਼ਿਵਾ ਨੂੰ ਸਾਜ ਕੇ, ਬਣਾ ਕੇ, ਸੰਵਾਰ ਕੇ, ਕੁਦਰਤ ਦਾ ਖੇਲ ਰਚਾਏ, ਬਣਾਇਆ। ਫਿਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇਹ ਹੇ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਤੂੰ ਇਹ ਸਾਰੀ